नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजकाल आपण पाहत आहोत की मनुष्य हा स्वतःच्याच मर्जीनं वागत आहे. शारीरिक वासनांच्या मागे धावून आपलं संपूर्ण जीवनच तो नष्ट करत आहे. परंतु याच मनुष्यामध्ये परमेश्वरानं निर्माण केलेला एक आत्मा आहे, त्याच्या समाधानाची काळजी आजचा मनुष्य घेताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची पोकळी, निराशा आणि भय निर्माण झालेला आहे. या सर्व गोष्टीपासून जर आपणास मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच ज्या परमेश्वरानं हे शरीर आणि आत्मा निर्माण केलेला आहे त्याच्या वचनातूनच आपल्याला धीर, शांती आणि सांत्वना मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. तर श्रोता, बायबलच्या योहानाच्या दुसऱ्या पत्रातील वचनांद्वारे आज आपल्याशी बातचीत करणार आहेत श्रीमती रोशना पीटर. तर श्रोते हो, वचन ऐकण्या अगोदर ऐकूया हे एक छानसं गीत.
यावेळेला आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या समक्ष आलो आहोत, स्वतःला नम्र करीत आहोत, पश्चातापी अंतकरणाने तुझ्याजवळ येत आहोत. कारण प्रभू आम्हाला कल्पना आहे की आम्ही चुकलो आहोत. आम्ही अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्या तुला न आवडणाऱ्या आहेत. प्रभू तू आम्हाला क्षमा कर, आमची मदत कर की आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालावे, तुलाच संतोष व्हावे. आमच्या मनात जे काही वाईट विचार आहेत ते सर्व तू दूर कर. आम्हाला शुद्ध आणि पवित्र असे विचार दे, शुद्ध आणि पवित्र असं अंतकरण दे. पवित्र प्रभू आमच्यापैकी अनेक लोक आज बिछाण्याला खिळलेले आहेत, आजारी आहेत, भयंकर अशा रोगांनी पीडित आहेत. तू आपलं सामर्थ्य प्रगट कर, आपल्या पवित्र सामर्थ्य हाताचा स्पर्श त्या लोकांच्या शरीराला कर आणि त्यांना आरोग्य दे. खरोखर प्रभू तुझ्याजवळ काही मागण्याची आमची योग्यता नाही, परंतु तू प्रेमी आहेस, दयाळू आहेस, म्हणून मोठ्या साहसाने आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. तुझे आभारी आहोत कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आमच्या प्रार्थना ऐकतोस. तू आमच्यावर कृपा केलेली आहेस, तू आमच्यावर आपले प्रेम प्रगट केलेले आहेस. प्रभू तुझी स्तुती असो. ह्यावेळेला आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत, तू आमच्या सोबत हो. हे वचन आमच्याकरिता आशीर्वादाचे असे ठरेव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, या पत्रामध्ये युहान जे सत्य सांगत आहे ते सत्य स्वर्गीय सत्य आहे, ते ख्रिस्त येशूमध्ये असलेले सत्य आहे. आपण या सत्याची नुसती प्रशंसा न करता त्याप्रमाणे चालले पाहिजे. मग आपण एकमेकांवर प्रीती करतो, ही प्रीती खरी आहे आणि ती बदलत नाही. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आमच्या आचरणात आमच्या प्रीतीचे प्रमाण आहे. प्रीती हीच आहे की आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. सत्य ह्या शब्दावर ह्या पत्रात भर देण्यात आलेला आहे. आणि ह्या पत्राचा परिचय करून देताना मी आपणाला सांगितले होते की सत्य हा शब्द ह्या पत्राची गुरुकिल्ली आहे. श्रोत्यांनो, ख्रिस्ती प्रेम हे देवाच्या कुटुंबाच्या सीमेत ज्यांच्याजवळ सत्य आहे त्यांच्यामध्येच प्रगट केल्या जाऊ शकते. ह्या ठिकाणी सत्य हे देवाचे वचन व देवाच्या वचनात ज्याला प्रगट करण्यात आलेले आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त होय. ह्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करतो असे योहान जे म्हणत आहे हे अगदी अचूक व शब्दशः भाषांतर आहे. ह्या पत्रामध्ये योहान दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट की ज्याच्यावर प्रेम करायचे आहे तो ख्रिस्तामध्ये विश्वासणारा असायला हवा. आणि दुसरी गोष्ट की तो निश्चितपणे ठासून सांगणारा सुद्धा असावा, जेणेकरून जे प्रेम तो व्यक्त करू इच्छित आहे ते सामान्य विधान ठरू नये. आता आपण दुसरं वचन वाचूया. योहानाचे दुसरे पत्र दुसरं वचन. तो म्हणतो, त्या सत्यामुळे तुम्हावर मी खरी प्रीती करीतो आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करीतात. सत्यासाठी म्हणजे सत्याचे रक्षण करण्यासाठी. आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की सत्याचे रक्षण अवश्य आहे. आम्हाला देवाच्या सत्यासाठी आणि त्याच्या वचनासाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे. आजच्या आमच्या काळातील बरेच प्रचारक व शिक्षक देवाच्या वचनात खूप मसाला टाकून त्यामध्ये बरीच उदाहरणे टाकून सांगण्याचा प्रयत्न करतात. श्रोत्यांनो, मी व्यक्तिगतपणे उदाहरणांच्या विरोधात नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु मुद्दा हा आहे की आम्ही सत्य स्पष्टपणे आणि सरळपणे मांडायला हवे. बऱ्याच वर्षांपूर्वी एका देवाच्या सेवकाचा एका शिक्षकाशी सामना झाला. त्या शिक्षकाच्या एका विद्यार्थ्याने देवाच्या सेवकाला सांगितले की त्याचे शिक्षक धर्मसिद्धांतांवर, काही असे धर्मसिद्धांत आहेत त्यावर विश्वास ठेवित नाहीत. तर देवाच्या सेवकाने त्या शिक्षकाला त्या बाबतीत विचारले. तो शिक्षक देवाच्या सेवकावर चिडला. जर ते देवाचे सेवक चुकत होते तर त्याला त्यांच्यावर रागवण्याचा पूर्ण हक्क होता. ते सेवक त्याला म्हणाले, जर आपण फक्त एक पत्र लिहाल व तुमचा काय विश्वास आहे ते स्पष्टपणे लिहाल तर मला ते पत्र वाचण्यात आनंद वाटेल, मग मला तुमची क्षमा मागता येईल. परंतु तशा प्रकारचे पत्र लिहिण्याऐवजी त्याने पत्र लिहून त्या देवाच्या सेवकाला हे स्पष्ट केले की मी तुमच्यावर खूप रागावलेला आहे, कारण तुम्ही मला मी त्या धर्मसिद्धांतावर विश्वास ठेवित नाही ह्याबाबतीत सल्ला दिला. मग देवाच्या सेवकाने त्या शिक्षकाला पुन्हा पत्र लिहिले की तुझा काय विश्वास आहे ते तू मला स्पष्टपणे सांग, जेणेकरून हा जो सर्व गोंधळ आहे तो दूर होईल. देवाच्या सेवकाने त्या पत्राच्या शेवटी लिहिले, मी विश्वास ठेवतो आणि मी विश्वास ठेवित नाही. ह्या दोन प्रश्नांचे उत्तर लिहिण्याकरिता त्यांनी जागा सोडली आणि त्या शिक्षकासाठी त्या प्रश्नांचे उत्तर देणे सोपे केले. त्यामुळे तो शिक्षक अधिकच चिडला आणि त्याने अधिक रागाने पुन्हा देवाच्या सेवकाला पत्र लिहिले. मग देवाच्या सेवकाने त्या विषयाविषयी बोलणे सोडून दिले आणि नंतर त्यांना कळले की ज्याविषयी त्यांनी त्या शिक्षकाला प्रश्न विचारला होता त्या सर्व धर्मसिद्धांतावर त्या शिक्षकाचा मुळीच विश्वास नव्हता आणि त्यामुळे तो त्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता तयार नव्हता. परंतु त्याने स्वतःचा अविश्वास लपविण्याचा प्रयत्न केला होता. श्रोत्यांनो, माझ्या मते त्याचा जो विश्वास होता त्याविषयी मी त्याचा आदर करू शकते. जरी मी जो विश्वास ठेवते त्यापेक्षा त्याचा विश्वास वेगळा आहे. जी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या विश्वासावर विश्वास ठेवते तिला मी पाखंडी किंवा धर्मभ्रष्ट समजत नाही. परंतु तो नेमक्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याची पद्धती काय आहे ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर मी त्या व्यक्तीचा आदर करू शकत नाही. योहान म्हणतो, त्या सत्यामुळे जे सत्य आपल्या ठाई आहे व आपल्याबरोबर सर्व काळ राहील. परमेश्वराला धन्यवाद असो की हे सत्य आमच्या सोबत सदाकाळ राहणारे आहे. आजच्या काळात जेव्हा आम्ही राजकारणी पुरुषांवर, प्राध्यापकांवर, वैज्ञानिकांवर व इतरांवर विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा असा कोणी असणे चांगले आहे ज्यावर आम्ही पूर्ण भरोसा ठेवून विसंबून राहू शकतो. आणि अशी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आमच्यामध्ये राहणारा देवाचा आत्मा ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी वास्तविक बनवतो. तो म्हणतो, आपल्या बरोबर सर्व काळ राहतो. सत्य बदलत नाही, ते अपरिवर्तनीय आहे. कोणी म्हटले आहे, जे सत्य आहे ते नवे नाही आणि जे नवे आहे ते सत्य नाही. इतर काही सामान्य विधानांप्रमाणे ह्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत, पण हे बहुतांशी सत्य आहे. तिसऱ्या वचनात योहान असे सधन्यवाद वचन सांगतो जे पॉल, पेत्र आणि याकोब व त्याच्या स्वतःच्या अभिवचनापेक्षा फरक आहे. तिसरं वचन आपण वाचूया, योहानाचे दुसरे पत्र तिसरं वचन, देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी तीन शब्द आहेत ज्यांच्याविषयी आम्ही स्पष्टपणे समजून घ्यावे. जरी त्यात फार मोठा फरक नसला तरी त्यामध्ये फरक आहे. ते एकाच बाबतीला लागू होतात. हे शब्द आहेत प्रेम, दया आणि कृपा. योहान ह्या नमस्कारात दया ह्या शब्दाचा परिचय करून देतो. देवाची दया, प्रेम आणि कृपा ह्यात काय फरक आहे? आम्ही इफिसकरासपत्र दुसरा अध्याय चौथ्या आणि पाचव्या वचनांमध्ये वाचतो. इफिसकरासपत्र दुसरा अध्याय चौथ्या आणि पाचवे वचन, तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. कृपेने तुमचे तारण झालेले आहे. श्रोत्यांनो, ही फार विलक्षण अशी वचने आहेत कारण येथे तीनही शब्द वापरण्यात आलेले आहेत. पॉल म्हणतो, परमेश्वर दया संपन्न आहे आणि त्याच्या आमच्यावरील महान प्रेमामुळे तो कृपेने आमचे तारण करतो. आता प्रश्न हा आहे की देवाचे प्रेम काय आहे? देव प्रीती आहे. सर्व निर्मितीच्या आधी देव प्रीती होता. कोणी म्हटले आहे की त्याने कोणावर प्रेम केले? त्यावेळी त्रिएक परमेश्वर अस्तित्वात होता आणि परमेश्वर पिता, परमेश्वर पुत्र ह्यांच्या मधील प्रीतीविषयी आम्हाला माहिती आहे. डॉक्टर लुईस पेरी चेफर लिहितात, देवामध्ये प्रेम, दया व कृपा दाखविण्यापूर्वीच अस्तित्वात होते. प्रेम देवाचा स्वभाव आहे, ज्याला आम्ही देवाचा स्वभाव व गुण म्हणतो. देवप्रीती आहे, परंतु श्रोत्यांनो मनोवेधक गोष्ट म्हणजे देवाच्या प्रेमाने पाप्याला तारले नाही. देवाच्या प्रेमानेच देवाला दया आणि कृपा दर्शविण्याकरिता प्रवृत्त केले. आता प्रश्न हा उद्भवतो की दया व कृपा ह्यात काय फरक आहे. डॉक्टर चॅफेर स्पष्टपणे सांगतात, दया ही पापी मानवाला अगदी आवश्यकतेच्या वेळी देवाने पुरवली. तो दया संपन्न आहे. आता तो दया संपन्न का आहे? कारण श्रोत्यानो तो प्रीती आहे, आणि कारण देव प्रीती आहे, आणि तो आपल्या दयेस्तव पापी मानवाच्या आवश्यकतेसाठी दया पुरवतो. परंतु दयेने पापी मानवाला वाचवले नाही. पुन्हा मी डॉक्टर चॅफेरने काय म्हटले ते मानते. कृपा म्हणजे जी त्याच्यामध्ये तारण करण्यास स्वतंत्रपणे कार्य करते, कारण पवित्रतेच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातात. आज परमेश्वर कृपेने कार्य करण्याकरिता स्वतंत्र आहे. लक्षात ठेवा श्रोत्यांनो की आम्ही पापी आहोत. आम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. आमचे सर्व प्रयत्न, आमची सर्व चांगली कृत्ये, आमची अर्पणे आम्हाला पापापासून सुटका देऊ शकत नाहीत. आम्ही कशाही प्रकारे ह्या सर्व गोष्टींच्या द्वारे देवाला संतोषू शकत नाही. आमच्या जवळ त्याला देण्यास काहीच नाही. परंतु आता कृपा म्हणजे देव आमच्याकडे जे आम्ही हरवलेले आहोत त्या आमच्याकडे येऊ शकतो, आणि तो म्हणतो की मी प्रीती आहे, मी दया संपन्न आहे, मी तुमच्यावर प्रीती करतो, मी तुमच्यासाठी माझी दया जी तारण करणारी आहे ती पुरवलेली आहे. इफिसकरासपत्र 2:8 पहा. इफिसकरासपत्र 2:8. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. श्रोत्यांनो ह्या ठिकाणी ह्या शब्दामध्ये अगदी किंचितसा फरक आहे. आणि कोणी म्हणेल कुठलाही फरक नसताना थोडासा फरक आहे असे वाटते. थोडा फरक आहे ज्यामुळे इतका फरक पडत नाही. तारण हे देवाच्या प्रेमामुळे उत्पन्न झाले आहे, परंतु देव त्याच्या प्रेमामुळे किंवा दयेमुळे आमचे तारण करीत नाही. आमचा परमेश्वर ज्याने आमची निर्मिती केली आहे तो परमेश्वर पवित्र आहे, आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगते देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. पाहतो देवाने इतके प्रेम केले नाही की त्याने प्रेमामुळे जगाचे तारण केले. त्याने तसे केले नाही. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या कृपेने ह्या जगासाठी तारणारा पाठवला, आणि आता तो कृपेने जगाचे तारण करू शकतो. ह्या ठिकाणी दुसरे काही महत्वाचे आहे जे आम्ही पाहायला हवे. तारण हे देवाच्या प्रेमाचे फक्त प्रदर्शन नाही, पण ते देवाच्या न्यायाचे आणि धार्मिकतेचे प्रदर्शन आहे. आमच्याकरिता फक्त योहान कृषुवर्तमान 3:16 नाही, तर रोमकरास पत्र 3:26 सुद्धा आवश्यक आहे. हे वचन सांगते म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. तुम्हाला जेव्हा तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता तेव्हा नीतिमान ठरविण्यासाठी प्रथम देवाला नीतिमान पवित्र व न्याय असणे आवश्यक आहे. तो स्वर्गाचा मागचा दरवाजा उघडून अंधारात तुम्हाला स्वर्गात प्रवेश देऊ शकत नाही. तुम्ही व मी स्वर्गात जाण्यासाठी राहण्यासाठी योग्य नाही. आम्ही त्याच्यापासून दूर झालेले आहोत. आमची त्याच्यासोबत सहभागिता नाही. एदेन बागेत त्याचा आणि आमचा संबंध तुटला होता. त्यानेच ह्या सहभागितेचे नवीनीकरण केले आहे, कारण तो नीतिमान व न्यायी असायलाच हवा. त्याच्या दयेने तारणारा त्याने आम्हाला दिलेला आहे, आणि ह्याचे कारण म्हणजे तो आमच्यावर प्रीती करतो. तो नीतिमान राहून हे करू शकतो जेणेकरून जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्याशी त्याने न्यायी असावे, योग्य न्याय देणारे असावे. म्हणून श्रोत्यांनो योहान आता लिहू शकतो की कृपा तुमच्या सोबत असो. ह्याच प्रकारे परमेश्वर आमचे तारण करतो. योहान ह्या ठिकाणी दया हा शब्द वापरत आहे. परमेश्वराच्या दयेमुळे त्याने आमच्यासाठी तारणारा पुरवला आणि शांती जेव्हा आपणाजवळ हे सर्व आहे तेव्हा देवाची शांती जी आमच्या समज शक्तीपलीकडे आहे ती आमच्या अंतकरणाला स्थिर ठेवते. जसे श्रोत्यानो योहानाने म्हटले, सत्यात व प्रीतीत आपल्या बरोबर राहतील. आपणाला कळेल की ही महान सत्ये अशी नाहीत ज्यांना परमेश्वर बदलेल. तो उद्या स्वतःचे मन बदलवून असे म्हणणार नाही की मी आता वेगळ्या प्रकारे वर्तणूक करेन, लोकांचे मत माझ्या मतापेक्षा वेगळे आहे म्हणून मी लोकांच्या मताप्रमाणे करेन. लक्षात ठेवा की परमेश्वर बदलत नाही, तो वारा जसा वाहत आहे त्या वाऱ्याप्रमाणे आपली दिशा बदलवत नाही, किंवा वारा कसा वाहत आहे हे दाखविणाऱ्या काट्याप्रमाणे नाही. एका शेतकऱ्याच्या शेतात जो वाऱ्याची दिशा दाखविणारा काटा होता त्यावर देव प्रीती आहे असे लिहिले होते. एक उपदेशक त्या शेतकऱ्याकडे गेले आणि त्यांनी त्याला म्हटले, काय तुम्हाला वाटतं का की देवाचे प्रेम ह्या काट्याप्रमाणे हलणारे आहे? शेतकऱ्याने उत्तर दिले, नाही, तसा अर्थ नाही. माझा अर्थ आहे, वारा कोणत्याही दिशेने का न वाहो तरी सुद्धा परमेश्वर प्रीती आहे, त्याची प्रीती बदलत नाही. हे खरे आहे श्रोत्यानो, आणि तो प्रीती आहे म्हणून त्याने तुम्हाला आणि मला तारण उपलब्ध करून दिले आहे. तो कधीच बदलत नाही, तो बदलणार नाही. देव पित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणासोबत राहो. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावला. तो पित्याचा पुत्र आहे, त्रैक्यात त्याचे हे पद आहे. तो म्हणतो सत्यात व प्रेमात. लक्षात घ्या, प्रेमाचे लागूकरण सत्यातच व्हायला हवे. काही श्रोत आहेत जे आम्हाला लिहितात की तुम्ही तुमच्या शिकवणुकीत आपले मत ठासून सांगता. मी अशा प्रकारच्या पत्रांची नेहमी सराहना करते, कारण नेहमी मला असं वाटत नाही की मी अशा प्रकारे लोकांवर प्रभाव टाकते. जेव्हा मी देवाचे वचन शिकवते तेव्हा मी ते आग्रहाने ठासून सांगते. मी आज संध्याकाळी काय करणार हे मला माहीत नाही, कारण श्रोत्यानो त्याबाबतीत मी ठरवलेले नाही, त्याविषयी मी आग्रह धरीत नाही. पण आता जेव्हा मी योहानाचे दुसरे पत्र ह्यावर आधारित संदेश लिहित आहे किंवा आपल्याला तो संदेश सांगत आहे, तेव्हा योहान ह्या ठिकाणी काय सांगत आहे ह्याविषयी मात्र मी अगदी ठासून सांगणार आहे. आता आपण चौथं वचन वाचूया. योहानाचे दुसरे पत्र चौथं वचन. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. योहान म्हणतो तुझी काही मुले. ही त्या स्त्रीची स्वतःची मुले असावीत किंवा मंडळीतील काही विश्वासणारे असावेत. तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत. ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. सत्याने चालत असलेली हे शब्द जीवनाविषयी दर्शवितात, अर्थात पित्याच्या आज्ञेचे पालन करून चालणे. सत्यात चालणारे लेकरे आमच्याजवळ असणे खरोखर विलक्षण आहे. तो म्हणतो आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे. आज्ञा ही आहे की आम्ही प्रकाशात चालावे जसा तो प्रकाशात आहे. आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे चालायला हवे. आता पाचव्या वचनात तो काय म्हणतो, बाई आता मी तुला विनंती करीतो की आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रारंभापासून हा शब्द ख्रिस्ताच्या देहधारी होण्याद्वारे जी सेवा सुरू झाली त्याविषयी सांगतो. प्रभू येशूने जी शिकवण दिली ती म्हणजे योहान कृष्णवर्तमान 14:15 वचनात, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. तो म्हणाला तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. योहान म्हणतो ही आज्ञा आम्ही एकमेकांवर प्रेम करावी ही आज्ञा आम्हाला प्रारंभापासून मिळाली आहे. सत्यात चालणे आणि एकमेकांबरोबर प्रेम ठेवणे. आम्ही पुन्हा आमच्या सोबतच्या विश्वासणाऱ्यांवर प्रेम करण्याविषयी बोलत आहोत. आज ह्या प्रकारचे संतुलन आम्हाला आमच्या मंडळीत हवे आहे, नाहीतर आमची मंडळी विषम तोलाची होईल. श्रोत्यांनो आम्ही मंडळीमध्ये अतिभावनाप्रधान होऊ शकतो. आज अनेक भावनाप्रधान अशा गोष्टी ऐकायला मिळतात, परंतु त्यात काही तथ्य नाही. लोक म्हणतात आमच्यामध्ये अगापे म्हणजे खरे प्रेम आहे, आम्ही एकमेकांवर प्रीती करतो वगैरे वगैरे. परंतु काय आम्ही सत्याने चालतो? काय आपण देवाच्या वचनाच्या ज्ञानात चालत आहात? सर्व प्रेषितांनी आम्हाला प्रेमाने चालायचे आहे ह्यावर भर दिला. आज ज्या काळात आम्ही राहत आहोत त्यात हे फार महत्वाचे आहे. जर आपण मूलगामी आहात तर फार विलक्षण आहे. मला वाटतं आपण आहात, परंतु मला आशा आहे की आपण प्रेमाने चालत आहात, कारण आपण जोपर्यंत खऱ्या अर्थाने मूलगामी असणार नाही तोपर्यंत आपण मूलगामी असू शकत नाही. ख्रिस्ती विश्वासाचे व ख्रिस्ती जीवनाचे जे विरुद्ध गुणधर्म असणारे ध्रुव आहेत ते सत्य व प्रेम आहेत. योहानाने त्याच्या पहिल्या पत्रात प्रेमावर भर दिला, परंतु त्याने हे सुद्धा सांगितले की ते प्रेम बंधुजनांसाठी आहे, विश्वासणाऱ्यांसाठी जी ख्रिस्तामध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे. तो म्हणाला, मुलांनो, माझी इच्छा आहे की तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे, म्हणजेच दुसऱ्या विश्वासणाऱ्यांवर. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.